श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, 13व्या अध्यायातील 21वा श्लोक आपण काल पाहिला। प्रकृती आणि पुरुषाचा सांख्य योगाप्रमाणे जो विचार आहे, जो भगवद्गीतेत मांडलेला आहे, त्याचं विस्तृत निरूपण माऊलींच्या शब्दामध्ये आपण ऐकतोय। आता प्रकृतीचा फक्त संग केला त्या पुरुषाने, म्हणून त्याला ही पाळी आली। कुठली पाळी? पुनरपि जनरम पुनरपि मरणम, त्याला परत परत जन्ममरणाची परंपरा प्राप्त झाली। त्यातून कसे निघावे हा खूप महत्त्वाचा विचार आहे। क्षेत्र क्षेत्रज्ञ, ज्ञान विज्ञान, ज्ञान अज्ञान आणि ज्ञेय हे जेव्हा आपण पाहिलं, त्यावेळीसुद्धा बेमालूमपणे अनेक छोट्या छोट्या गोष्टी प्रतिपादित केल्या माऊलींनी, ज्या आपल्याला या भवसागरातून पलीकडे जाण्यासाठी मदत करू शकतात। बहुधा आपण असं पाहत असतो, एकाच आईच्या पोटी एकाच मायबापांनी ज्या 4-5 लेकरांना जन्म दिला असतो, एकाच घरात ते वाढलेले असतात, लहानपणी एकसारखं अन्न खाल्लेलं असतं, तरीसुद्धा प्रत्येकाचं प्रारब्ध निरनिराळं असतं। त्यातला एखादा विद्वान निपजतो तर दुसरा चक्क गुंड जन्मास येतो। त्यात मायबापाचा दोष आहे का? नाही। त्यात प्रकृती तंत्र असलेला तो पुरुष, म्हणजे तो आत्मा, त्या प्रकृतीच्या गुरफाट्यात होता, त्या प्रकृतीच्या गुणांचा भोग तो घेत होता, आणि प्रारब्धाचे भोग ज्याचे जसे असतील त्याप्रमाणे चांगले आणि वाईट कर्म त्याच्या हातून घडतात, आणि त्याप्रमाणे त्याची चांगली आणि वाईट गती होत असते, असं स्पष्ट आपल्याला मागच्या 21व्या श्लोकाच्या माध्यमातून कळून आलं। ऐसेनी इया प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती, अविकाराते विकृती माझी करे की। जो अविकारी आत्मा, त्याला सुद्धा विकृत करण्याची योग्यता या प्रकृतीमध्ये आहे। म्हणून केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा। एकट्या पुरुषाला कुठलेच भोग शक्य नाही, एकट्या आत्म्याला कसल्याच प्रकारचे भोग होऊ शकत नाही। एथ गुणा संगुची अशेखा लागी मूळ, तो त्या गुणांच्या संगतीत आहे, म्हणूनच त्याला ही सर्व परंपरा त्याच्या मागे लागलेली आहे। आज 22व्या श्लोकापासून पुढचा भाग आपण घेऊया, सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। उपद्रष्टात्मंताच भरता भोक्ता महेश्वरा, परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषा परा। प्रकृती जवळ राहून त्या प्रकृतीच्या कार्याहून आपणास वेगळा पाहणारा, म्हणजे साक्षीभावानी असलेला, नुसतं अनुमोदन देणारा शास्ता, या शरीरावर माझं हक्क आहे असा म्हणणारा आत्मा, हे शरीर तेच करेल जे मी म्हणेल, असा जेव्हा त्या आत्म्याचा शरीरावर पूर्ण अधिकार होतो, भरता उपभोग घेणारा महेश्वर या शरीरामध्ये परमात्मा असे ज्याला म्हणतात, आणि तो प्रकृतीच्या पलीकडचा पुरुष आहे असे ज्याला म्हणतात, तो प्रकृतीच्या पलीकडचा पुरुष म्हणजे तो ज्ञेय ब्रह्म होय। हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा ओथंबा, यया प्रकृती पृथ्वी नभाते तुला पाडू, प्रकृती सरितेच्या तटी मेरुहा किरीटी, माझी बिंबे परी लोटी लोटो नेणे, प्रकृती होय जाये हा तो असतूची आहे, म्हणून ब्रह्माचे होय शासन। प्रकृती येणे जिये
याचिया सत्ता जगविये या लागी ये वरयतू हा अनंते काळे किरीटी जिया मिळती यया सृष्टी तिया रिगती ययाचा पोटी कल्पांत समयी। हा महद ब्रह्म गोसावी ब्रह्म गोल लाघवी अपारपणे मवी प्रपंचाते पैया देहा माझारी परमात्मा ऐसी जे परी बोली जे ते अवधारी ययातेची अगा प्रकृती परौता एको आथी पंडुसुता ऐसा प्रवादूतो तत्वता पुरुषुहा पै।
हा पुरुष प्रकृतीमध्ये उभा आहे असे असून जुईच्या वेलास जसा आश्रयभूत असा खांब उभा केलेला असतो त्या खांबाप्रमाणे हा पुरुष त्या प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे। तो खांब प्रकृती नाही, तो खांब जुईची वेल नाही, तो खांब म्हणजे वेल्या गुलाब नाही, तर तो खांब नुसता आधार म्हणून उभा आहे। पृथ्वी आणि आकाश यांच्यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये आहे। माऊलीला म्हणायचं की प्रकृती ही पूर्णपणे वेगळी, पुरुष हा पूर्णपणे वेगळा, हे एकामेकात गुरफटलेले दिसतात जरूर, पण यांच्यामध्ये महद अंतर असतं। अर्जुना, प्रकृती रूप नदीच्या तीरावर मेरू पर्वतासारखा हा असून तिच्यामध्ये याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वाहत जात नाही। प्रकृती होते आणि जाते, म्हणजे जन्म होतात जातात, गुण होतात जातात, पण हा पुरुष म्हणजे हा आत्मा हा जसा आहे तसाच आहे। म्हणून हा मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणार आहे, सर्वांना हा रेग्युलेट करतो। प्रकृती याच्या योगाने जगते आणि याच्या सत्तेने जगाला प्रसवते, म्हणून हिचा हा नवरा झाला आहे, बस इतकंच। अर्जुना, अनंत कालापासून ज्या ह्या सृष्ट्या उत्पन्न होतात त्या कल्पांताच्या वेळेस, कल्प जेव्हा संपतो त्यावेळेस याच्याच पोटामध्ये प्रवेश करतात। कोणाच्या? या पुरुषाच्या पोटामध्ये, त्या परब्रह्माच्या पोटामध्ये, त्या परमचैतन्याच्या पोटामध्ये, त्या परमात्म्याच्या पोटामध्ये। हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे, हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे, आणि आपल्या अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो। म्हणजे याच्या व्याप्तीचा विचार केला असता संसाराचा बाध होतो, आणि या देहामध्ये परमात्मा आहे अशा प्रकारचे जे बोलतात ना ते यालाच बोलतात असे समज। जेव्हा म्हणतात की प्रत्येकाच्या आतमध्ये परमात्म्याचा वास आहे, एक्झॅक्टली या स्टेटमेंटच्या मागे हेच सांगायचं आहे की प्रत्येक जण जो आहे तो पूर्णपणे पुरुष आहे, तो प्रकृती नसून तो पुरुष आहे, तो ज्ञेय ब्रह्म आहे। अरे अर्जुना, प्रकृतीच्या पलीकडे कोणी एक आहे अशी जी वदंत आहे ना, असे जे लोक म्हणतात ना, ते वस्तुत या पुरुषाबद्दलच बोलत असतात, अशी या पुरुषाची अमर्याद कहाणी आहे। असा हा पुरुष अमर्याद आहे, चिलटापासून गवतापासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांमध्ये हा व्याप्त आहे।
उपद्रष्टानुमंताच भर हे झालं होतं। ययेवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणे सहा सर्वथा वर्तमानोपि नस भूयो भिजायते।
पुरुष आणि प्रकृती यांना जो या त्यांच्या गुणांसह अशा प्रकारे, म्हणजे पुरुष हा वेगळा आणि प्रकृती वेगळी, प्रकृती गुणातून गुणाच्या माध्यमातून पुरुषाला गुरफटते, अशा प्रकारची जाणीव ज्याच्या ठिकाणी झाली तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही। आता इथे सुद्धा सायलेंटली एक प्रिन्सिपल एस्टॅब्लिश केला माऊलींनी। तो प्रिन्सिपल काय? तर तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही। कंडिशन काय? त्याच्यामध्ये फक्त एवढी योग्यता क्षणोक्षणी पाहिजे की हा देह मी नव्हे, मी पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे. रमण महर्षी जे म्हणायचे की प्रत्येक जण स्वतःला फक्त हे विचारा की मैं कौन हूँ हे विचारत चला आणि जे जे विचार येतात त्या विचारांना एलिमिनेट करत चला आणि एलिमिनेशनच्या प्रोसेसमध्ये जेव्हा शेवटी ज्या टोकाला तुम्ही पोचाल ते टोक म्हणजे ब्रह्म ते तुम्ही आहात असं रमण महर्षी नेहमी सांगायचे.
जो निखळपणे येणे पुरुषाते यया जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते हे रूप हे छाया पैल जळ हे माया ऐसा निवाळू धनंजया जे वी की जे तेणे पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाचिया मना गोचर जाहली तो शरीराचे निमेळे करू का कर्मे सकळे परी आकाश धुए न मळये तैसा असे आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे देह गेलिया नोहे पुनरपी तो ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारू अलौकिकू करी पैगा परिहाची अंतरी विवेक भानूचिया परी उदय जे जे अवधारी उपाय बहुत.
अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो कसा मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे असा स्वतःला जो जाणतो आणि जे काही गुण आपल्यासमोर येतात त्या गुणाचे करणे हे सर्व प्रकृतीचे आहे असे तो जाणतो हा देह ही त्याची छाया पलीकडे दिसते ते खरे पाणी इथे जे पाण्यासारखे दिसत आहे ते खोटे मृगजळ आहे. अर्जुना याप्रमाणे अशी निवड करावी त्याप्रमाणे ज्याच्या मनाला प्रकृती पुरुषातील भेदाचा विचार स्पष्ट कळला तो शरीराच्या संगतीने सर्व कर्मे करीत असताना आकाश जसे धुराने मळत नाही तसा तो या प्रकृतीच्या कुठल्याही प्रकाराने तो मलिन होत नाही म्हणजे सर्व कर्मे करीत असताना तो त्या कर्माकडून लिप्त होत नाही. देह असताना जो त्या देहाच्या मोहाने भुलविला जात नाही तो देह पडल्यावर पुन्हा जन्म पावत नाही. जिवंत असताना क्षणोक्षणी त्याला ही जाणीव असते की मी हा देह नाही. हा प्रकृती पुरुषाचा विचार त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो. परंतु हाच विचार अंतकरणामध्ये सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत ते ऐक. आता प्रकृती पुरुषाचा जो विचार आहे कसं ओळखायचं, कसं नेहमी आपण साक्षीभावामध्ये असायचं, कसं नेहमी हे फील करायचं की मी एक पवित्र आत्मा आहे त्याचे उपाय आता याच्या पुढे माऊली सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका.
ध्यानेनात्मनी पश्यंती केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरी.
कित्येक पुरुष कित्येक माणसं आपल्या ठिकाणी आत्मा आणि अनात्मा याची सरभेसळ जी झाली असेल त्या सरभेसळीमध्ये आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाला आत्मध्यानाच्या योगाने आत्मध्यानाच्या ज्ञानाच्या नाही आत्मध्यानाच्या मेडिटेशन त्या योगाने आत्मानात्म विचाराने निवडून पाहतात तर दुसरे कोणी सांख्य योगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात. आता जे मार्ग सांगितलेले आहेत त्यापैकी ध्यानाचा मार्ग सगळ्यात सोपा सगळ्यात जवळचा याच्यासाठी कुठे जंगलात जायची गरज नाही काही करायची गरज नाही. सांख्य योग ज्याच्यामध्ये मी शुद्ध ब्रह्माचं स्वरूप आहे मी शुद्ध ब्रह्म आहे याची जाणीव असावी. आणि कर्मयोगाचा मार्ग कर्म करीत असताना क्षणोक्षणी हे आठवण ठेवायचं की मी कर्म करत नाही मी कर्म करवूनही घेत नाही या कर्माशी माझा काही संबंध नाही पण कर्म मात्र 100% प्रामाणिकपणे करतो आणि त्याचवेळी सर्वी भिस्त त्या परमात्म्यावर सोडतो असे हे तीन उपाय इथे सांगितले.
कोणी एको सुभटा विचाराचा गिटा आत्मानात्म किटा पुटे देऊनी छत्ती सहिवानी भेद तोडो निया निर्विवाद निवडिती शुद्ध आपण पे तया आपण पयाच्या पोटी आत्मध्यानाची आदिठी देखती गा किरीटी आपण पेची आणि पै दैव बगे चित्त देती सांख्य योगे एकते अंग लगे कर्माचेनी.
हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, कितीतरी पुरुष म्हणजे माणसं, प्रकृती पुरुषातला पुरुष नाही माणूस, कारण इथे जी स्त्री जिला आपण म्हणतो ती सुद्धा इथे पुरुषच आहे. या प्रकृती पुरुषाच्या विचारामध्ये ती स्त्री म्हणजे प्रकृती नाही असं समजू नका तुम्ही, ती स्त्रीसुद्धा पुरुषच आहे, कारण तिच्या तिचा आत्मा आणि पुरुषाचा आत्मा काही वेगवेगळं नाही आहे. म्हणून कित्येक जण विचाररूप अग्नीत आत्म आणि अनात्मा हे मिश्रणरूपी हिणकस सोने आणि त्याला पुटे देतात, म्हणजे त्यातलं मलिन तत्व काढतात. 36 अनात्मरूप प्रकारचे भेद, 36 अनात्मरूप भेद कोणते, जे 36 तत्व आपल्याला सांगितले देहाचे, हे देह कसा निर्माण झाला आहे तो 36 तत्वाचा, तर ते 36 अनात्मरूप प्रकारचे भेद निःसंशय जाळून म्हणजे विचाराने त्यांचे निरसन करून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात. आणि हा आत्मभाव निवडण्यासाठी माऊली तीन मार्ग सांगत आहेत. पहिला मार्ग, त्या आत्मभावाच्या पोटामध्ये आत्मध्यानरूपी दृष्टीने अर्जुना ते आपण आपल्यालाच पाहतात, म्हणजे डोळे मिटून मेडिटेशन करतात, हळूहळू हळूहळू आपली कुंडलिनी जागरण करून इडा पिंगळा या नाड्यांना सुषुम्नेमध्ये वाहू देतात आणि सगळी त्या मध्यनाडीच्या मार्गाने होणारी ऊर्जा, ऊर्ध्वगामी ऊर्जा ही आपल्या सहस्रार चक्रावर एकत्र करतात आणि त्या सहस्रार चक्रावर आपल्या आत्म्याचे दर्शन करतात, त्याला आत्मध्यान म्हणतात. स्वतःच्याच आत्म्याला पाहणे हे आत्मध्यान झालं आणि त्या आत्मध्यानाच्या स्वरूपाने ते आपलं शुद्ध स्वरूप ओळखतात आणि तो आपला शुद्ध आत्मभाव निवडतात. त्या आत्मभावाच्या पोटामध्ये त्या स्वरूपामध्ये आत्मध्यान रूपीने दृष्टीने ते आपण आपल्यालाच पाहतात. कितीतरी दैववान लोक सांख्य योगाद्वारे आत्म्याकडे चित्त देतात. दैववान यासाठी कारण कितीतरी जन्माची त्यांचे ते पुण्य असतात, कितीतरी जन्माची पुण्याही असते, त्यामुळे त्यांना अत्यंत लहान वयातच सरळ त्या परब्रह्मापर्यंत जुळता येतं. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात ज्यावेळी सांख्ययोग सांगितला होता त्यावेळी सांगितलं होतं की एक पिपिलिका मार्ग असतो आणि दुसरा पक्ष्यांचा मार्ग असतो. पिपिलिका मार्ग म्हणजे मुंगी, मुंगी जशी हळूहळू हळूहळू त्या खोडावरून वर जाऊन आंब्यापर्यंत पोचते, पण पक्षी मात्र जमिनीवर बसला असेल तर पटकन पंख पडपडले की सरळ त्या आंब्यापर्यंत पोचतो एका क्षणात. ज्याला अष्टावक्रांनी आपल्या गीतेमध्ये महत्त्वाचं स्थान दिलं आहे तो हा सांख्य योग आहे. तर अत्यंत लहान वयामध्ये काही लोकांना या सांख्य योगाचा लाभ होतो आणि ते सरळ आपल्या आत्म्याकडे चित्त देतात. तिसरा मार्ग सांगतात, कितीतरी कर्मयोगाचा आश्रय करून आत्म्याला पाहतात. कर्मयोगाचा आश्रय कसा करायचा, योग कर्मसु कौशलम, तिसऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आला होता, योग कर्मसु कौशलम, कर्म करण्याची हातवटी म्हणजे योग आहे. आणि ती हातवटी कशी, कर्म करताना क्षणोक्षणी हे लक्षात ठेवायचं की मी हे करत नाही, हे कर्म परमात्माच करतो आहे. बरं, ज्यांना देह अहंकार जास्त असेल त्यांना वाटेल की मीच करतो, बरं ठीक आहे तुम्ही तूच करतो, पण मग ते कर्म शेवटापर्यंत नेण्याची हातवटी परमात्म्याची आहे हे तरी लक्षात ठेवा. तेही लक्षात राहत नाही तर कर्मही तूच केलं आणि त्याला शेवटाचंही तूच नेलं, पण या कर्माच्या फळावर माझा हक्क नाही आहे, ही हा तिसरा सिद्धांत. असंही जो करू शकत नसेल तर याच्या कर्माच्या फळावर माझा असो लाभ, माझा अधिकार असो वा नसो, हे मी परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. अशा चार प्रकारांपैकी कुठला तरी प्रकार जर साधता आला तर त्याच्याने हळूहळू त्या कर्मयोगाची दोरी आपल्या हातात लागेल. आणि मग आपण आपल्या मूळ आत्मस्वरूपापर्यंत त्याच्या आधारे पोहोचू शकतो. आज आपण इथेच थांबूया आणि उद्या 25व्या श्लोकापासून पुढचं निरूपण पाहूया.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.